चीनीमंडी.com पॉडकास्ट।
टांझानिया किलो मबेरो कंपनीकडून साखर उत्पादन सुरू, ग्राहकांना दिलासा। टांझानियाच्या किलो मबेरो साखर कंपनीनं 2020-2021 हंगामादरम्यान 1,27,000 टनाच्या अंदाजासहित साखर उत्पादन पुन्हा सुरू केलं आहे। या उत्पादनामुळे निश्चित रूपात स्थानिक साखर बाजारपेठेमध्ये मोठा दिलासा मिळेल। इथं अलीकडेच साखरेच्या उत्पादनात अत्याधिक घट आणि दरामध्ये अधिक वाढ आढळून आली होती। देशाच्या इतर साखर कारखान्यांप्रमाणे 2020-2021 हंगामासाठी किलो मबेरो साखर कंपनीनंही कारखान्यांच्या वार्षिक रखरखावासाठी काही महिन्यांसाठी अस्थायी रूपात काम बंद केलं होतं, जो अधिकृतपणे 19 मेला सुरू झाला। यावर्षी किलो मबेरो कंपनी 13,28,445 टन ऊस गाळपाची आशा करत आहे, ज्यापैकी 6,00,000 टन ऊस उत्पादकांकडून आणि बाकी कंपनीच्या शेतातून येईल। मॉर्गोरो रिजनल कॉमिस सीओयर लता ओले सोनेरे अलीकडेच किलो मबेरो साखर कंपनीमध्ये गेस्ट ऑफ ऑनरच्या रूपात आयोजित उद्घाटन सोहळ्यामध्ये सामील झाले होते। सानेरे यांनी योजनाबद्ध रीतीनं 2 आठवड्यांपूर्वी सरकारच्या निवेदनावर साखर उत्पादन पुन्हा सुरू करण्यासाठी किलो मबेरो साखर कंपनीचं कौतुक केलं। त्यांनी सांगितलं की यामुळे मोरोगोरो क्षेत्र आणि देशामध्ये मोठ्या प्रमाणावर साखर पुरवठा करण्यामध्ये मदत मिळेल।